स्वाध्याय 5-6 ऐकूया आणि वाचूया.
दादा, मी आदित्य. आम्ही मुंबई विद्यापीठात ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी एक मराठी पुस्तक लिहित आहोत. त्यासाठी तुमची माहिती हवी आहे.
काय सांगता, मराठी पुस्तक? खूपच छान. ठीक आहे, काय सांगू?
नेहमीचीच, नाव, गाव, कुठे राहता वगैरे वगैरे.
मी अहमद, मी बिहारचा. 2018 पासून मी मुंबईत राहतोय. अजूनही घर नाही मिळालं. ही माझी रिक्षा. मी इथे रिक्षात राहतो. रिक्षात खातो, पितो, झोपतो.
अरे बापरे, सगळं रिक्षात? पण तुम्ही खूप छान मराठी बोलता, कुठून शिकलात?
मी माय मराठी पुस्तक वाचतो.
रिक्षात? आता तुम्ही ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी हे नवीन पुस्तक नक्की वाचा.
नक्की, का नाही? धन्यवाद.
माहितीसाठी धन्यवाद. तुम्हाला भेटून बरं वाटलं.